एखाद लहान मुलं का असं म्हणतो की चला चिचा गिचा वगैरे खेळत जाऊ, आमच्या गावातली माणसं म्हणतात की नका तिकडे नका जाऊ, ते खा ते जे झाड आहे ते पूर्णपणे शापित आहे. आता असं म्हटल्याच्या नंतर आम्हाला वाटलं की शापित वगैरे काय नसतं, आम्ही विचारलं कसं काय शापित आहे, तो म्हणला की बाबा रात्री चला ते झाड चमकतो. आता मग आम्ही रात्र होण्याची वेळ पाहिली, रात्री 11:30 मित्रासोबत गप्पा मारल्या आणि गावाच्या बाहेर जाऊन ते झाडाकडं बघितलं. बघितलं तर काय, झाड खरंच चमकू लागलं.
Dilesh, N.A.